नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज भारताची जहाज बांदणी आणि दर्यावेली पर्यावरण यंत्रणा पुनरुज्जीवीत करपा खातीर 69,725 कोटी रुपयाच्या पॅकेजीक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की
इसके टोटल फैसले आज के कैबिनेट मीटिंग में हुए हैं. कई सेक्टर्स को कवर करते हैं ये फैसले. रेलवे, हाईवे, रेलवे के बोनस का विषय है, शिप बिल्डिंग में मेजर रिफॉर्म है, हमारी ह्यूमन रिसोर्स रिसर्च एंड डेवलपमेंट एक्टिविटीज के लिए, रिसर्च एक्टिविटीज के लिए फेलोशिप का प्रोग्राम और मेडिकल एजुकेशन में नंबर ऑफ सीट्स को बढ़ाना.
तशेच मंत्रिमंडळान आयज 10.91 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांक 78 दिसां खातीरचो 1,865 कोटी रुपया परस चड उत्पादकता लिंक बोनस PLI दिवपाक मान्यताय दिल्या. तशेच मंत्रिमंडळान वैज्ञानिक आणि उद्देगीक संशोधन खाते DSIR CSIR क्षमता निर्माण आणि मनीस संसाधन उदरगत येवजणे खातीर 2,273 कोटी रुपया परस चड खर्चाक मान्यताय दिल्या. देशातल्या पदवी आणि पदव्युत्तर वैजकी शिक्षण क्षमतेच्या व्हडा विस्ताराक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. हातूंत केंद्रीय प्रायोजित येवजणेच्या 3रा टप्प्यात पदव्युत्तर सुवाती जोडल्यात आणि CSS विस्ताराक लागून 5,023 MBBS जागे तयार जाल्यात. अर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीन आयज बिहारातल्या बख्तियारपूर राजगीर तिलिया रेल्वे मार्गाच्या दोट्टीकरणा खातीर 2,192 कोटी रुपयाच्या खर्चाक मान्यताय दिल्या. तशेच बिहारात NH-139W फोर लेन साहेबगंज अरेराज बेतिया विभाग हायब्रीड मोडाचेर बांधपाक मान्यताय दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारताची अर्थिक सत्ता म्हूण वाडपी दर्जा वांगडाच संस्कृतीक सत्ता म्हूण ताची अस्मिताय घटमूट करपा खातीर सामूहिक यत्न करपाची गरज अधोरेखित केल्या. ललित कला अकादमीन आयज नवी दिल्लीत आयोजित केल्ल्या 64व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या पुरस्कार सुवाळ्यात उलयतना तांणी सांगले की
कला अकादमी इस वर्ष कलाकारों की कलाकृतियों की बिक्री को प्रोत्साहित कर रहे हैं. ये कलाकारों को आर्थिक संबल प्रदान करेगा और हमारी क्रिएटिव इकोनॉमी को मजबूत बनाएगा. मैं कला प्रेमियों से भी अपील करूंगी कि आप केवल कलाकृतियों को सराहे नहीं बल्कि उन्हें अपने साथ अपने घर भी ले जाए.
सांस्कृतिक दायज समृद्ध करपा वांगडाच समाजात चड संवेदनशीलताय वाढोवपाक कला हे बळिश्ट माध्यम आसा अशें तांणी मुखार सांगले. शेती मळान देशा खातीर इंधन आणि ऊर्जा उत्पादनाच्या दिखेन वचपाची गरज आसा अशें केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी स्पष्ट केला. शेतवडीतल्यान ऊर्जा तयार करपाचे यत्न वाढोवपाक लागून ग्रामीण अर्थव्यवस्थेक आधार मेळटलो असो विश्वास तांणी उक्तायलो. भारत जैव ऊर्जा आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या 2रा भागाचे उक्तावण त्यांनी आज नवी दिल्लीत केले. या वेळेवर उलयताना त्यांनी सांगले
65% पॉप्युलेशन बिलॉंग टू एग्रीकल्चर अँड रुरल इंडिया, ट्रायबल इंडिया, वेअर देअर कॉन्ट्रीब्युशन इन GDP ग्रोथ इज ओनली 14%. 2-54% पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट इन द रुरल एग्रीकल्चर अँड ट्रायबल इंडिया, इट इज ओनली बिकॉज ऑफ एग्रीकल्चर द फार्मर्स दे आर नॉट गेटिंग गुड प्राइजेस.
भारतात फुडल्या 5 वर्सात नितळ ऊर्जा वाढोवपा खातीर अनुकूल परिस्थिती आसा अशें केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. न्यूयॉर्कात जाल्ल्या अमेरिका भारत रणनीती भागीदारी मंचाचेर उलयतना तांणी सांगले निवळ उर्जेची क्षमता 250 GW-वेल्यान 550 GW मेरेन वाढोवपाचो सरकाराचो हेत आसा. फुडल्या वर्सांनी अमेरिके वांगडा ऊर्जा उत्पादनाचो वेपार वाढोवपाची आस्त सरकारान उक्तायल्या. अणुउर्जेचेर भारत आणि अमेरिका सहकार्याची येवजण आसूं येता अशें तांणी मुखार सांगले. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशा आणि छत्तीसगडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 2-3 दिसांत ईशान्य बिहार, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश, अस्तंत बंगाल, झारखंड, तेलंगणा आणि विदर्भच्या कांय वाठारांनी चड पावस पडपाची शक्यताय खात्यान उक्तायला. आशिया कप T20 क्रिकेट खेळात आयज भारत बांगलादेशा आड खेळटलो. हो खेळ राती भारतीय वेळेप्रमाण 8 वरांचेर सुरू जातलो. आयच्या मॅचीत जैतिवंत जाल्ल्या पंगडात फायनलीत सुवात मेळटली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.